प्रत्येकाला शांती हवीशी वाटते. शांती ही मिळणार कुठून? शांतीचा सागर एक परमात्मा आहे आणि तोच आपल्याला शांती देणार आहे. परंतु शांती देणारा तो परमात्मा आहे कसा, राहतो कुठ? जस शिर्डीचे साईबाबा म्हणाले, सबका मालिक एक. त्यांचा बोट वरच्या दिशेने आहे. परमात्मा एक आहे, ईश्वर एक आहे, या पद्धतीने त्यांनी बोट वर करत सांगितलं की परमात्मा एक आहे. आजपर्यंत कोणीही हे सांगू शकलं नाही की कबीरदास जी किंवा शिर्डीचे साईबाबा हे हिंदू होते की मुसलमान होते. कारण की ते हे धर्म जाती मतभेद हे मिटवण्यासाठी या सृष्टीवर आले आणि त्यामुळे त्यांनी कधीच कळू दिलं नाही की ते कुठल्या धर्माचे किंवा कुठल्या जातीचे होते. आज आपण हे अनेक प्रकारचे धर्म जाती मत संप्रदाय हे अनेक गोष्टींना धरून किती आपसापसातच आपण भांडायला लागलोय. सर्व आत्म्यांचा पिता एक आहे आणि म्हणून आपण एकटीत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्यामध्ये इतकी शुद्धता श्रेष्ठता हवी आहे की त्या शुद्धतेच्या आधारे आपण परमेश्वराला प्राप्त करू शकू. कारण की ते आपण आत्म्यांची पिता आहे आणि पिता मुलांना भेटणार नाही असं शक्यच नाहीये. परंतु त्याच्यासाठी आपल्यामध्ये तेवढी शुद्धता तेवढी श्रेष्ठता होणं आवश्यक आहे. जसं समजा की इलेक्ट्रिसिटी आपल्याला आपल्या घरात घ्यायची आहे तर आपण काय करतो, मेन पॉवर लाईनशी ज्यावेळेस कनेक्शन जोडतो तेव्हा आपली वायर जी आहे त्याचं वरचं रबर कोटिंग आपण काढत असतो आणि त्या कॉपर वायरला ज्यावेळेस आपण मेन कनेक्शनशी जॉईन करतो तेव्हाच मग इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे येते. त्याच प्रकारे परमात्मा आहे निराकार आणि आपल्या सगळ्यांना आहे एवढं मोठं रबर. रबर सोडा असं म्हणत नाही परंतु थोड्या वेळासाठी विसरा तरी. स्वतःला आत्मा निश्चय करून ज्यावेळेस आपण परमात्म्याची आठवण करू तेव्हा आपल्याला त्यांच्याकडून अनंत प्रकारचे शक्ती आणि अनंत प्रकारचे गुण प्राप्त होतील. आणि म्हणून एक परमेश्वराच्या आठवणीसाठी आपल्यालाही तेवढं शुद्ध आणि पवित्र बनावं लागेल. शुद्ध आणि पवित्र आपण बनणार कसं? आतले जे आपले भावना आहे किंवा आतले आपले जे विचार आहे त्या विचारांमध्ये थोडासा परिवर्तन किंवा बदल आणावं लागेल. आपण कर्मक्षेत्रावर आलोय कर्म करण्यासाठी, ते तर आपल्याला करायचंच आहे, त्याला सोडून जमणार नाही. कर्मक्षेत्रावर कर्म करत असताना जे आपले मित्र संबंधी आहे आपल्याला त्यांच्याशी तशी तोड निभावी लागल. आईला आई म्हणावं लागेल, वडिलांना वडील म्हणावं लागणार आहे, पतीला पती समजावं लागणार आहे. पण थोडक्यात तुम्हाला सांगते, कधी कधी काय झाले, कधी कधी काय होतं की ब्रह्माकुमारी विद्यालयाविषयी एक गैरसमज निर्माण झालेला आहे लोकांना. लोकांना गैरसमज असा निर्माण झालाय की ब्रह्माकुमारी हे पती पत्नीला भाऊ बहीण बनवते. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते जे स्वतः आपण करत असतो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर मंदिरात जातात आणि देवाला हात जोडत आपण म्हणतो, त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव. तुम्हीही म्हणताय त्वमेव माताच पिता त्वमेव, तर तुमची मिसेसही म्हणत आहे त्वमेव माता पिता त्वमेव. त्या ठिकाणी तुमची आणि तुमच्या मंडळीची जी काही दृष्टी परमात्म्याप्रती आहे ती अशी आहे की तुम्ही आमचे माता पिता आणि आम्ही तुमचे मुलं. त्या ठिकाणी दैहिक संबंध तुमचा राहत नाही. तुम्ही असं म्हणत नाही की तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तर तुमची बायको लगेच म्हणेल तुम्ही हो सासू ससरा तुम्ही हो. म्हणजे देवा पुढं परमेश्वरा पुढं भगवंता पुढं ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपली दृष्टी वृत्ती कृती पूर्णतः बदलते. आपण शुद्ध वृत्तीने त्यांच्या पुढे येतो आणि परमेश्वराला आपलं माता पिता समजत आपसात आपण भाऊ भाऊ आहोत किंवा भाऊ बहीण आहोत हे आपण सिद्ध करतो. त्या ठिकाणी मानायची गरज नाहीये की तू माझी बायको आहे किंवा मी तुझा नवरा आहे किंवा तू बहीण आहे मी तुझा भाऊ आहे. नाही, परमेश्वरापुढे आपण सहज कबूल करतो. ही वृत्ती ठेवणं आवश्यक आहे. या जन्मात एक संबंध आपला तो असला तरीही हे थोडी कोणाला माहिती की कायमचे हे संबंध राहणार आहे. कारण की प्रत्येक आत्म्याचा या सृष्टीवर पाठ बदलत असतो, रोल बदलत असतो. कोणी आज आई आहे तर उद्या बहीण बनणार. हे सृष्टीरूपी नाटक इतकं बेहदच आहे की याच्यात अनेक जन्म आपण घेतो आणि या अनेक जन्मात अनेक अनेक रूपात आपण एकमेकांच्या जवळ येतो. म्हणून ही स्मृती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. भले बोलून दाखवायची गरज नाही, परंतु असं पण आपण पाहतो. गांधीजींनी कस्तुरबाला काय मानलं? बा म्हणायचे, ते आई म्हणायचे. त्या ठिकाणी काय खरोखर ती आई झाली का? आज आपण पाहतो आपले मुलं मोठे झाले, मुलं वडिलांना पप्पा म्हणतात की आई पण काय म्हणते त्या ठिकाणी? पप्पा म्हणते. त्यावेळेस ती म्हणत नाही की हा माझे मिस्टर, हा चार लोकांना सांगताना सांगेल ती, परंतु मुलाला सांगताना काय म्हणणार? पप्पांना बोलो, पप्पांना चहा देऊ नये. त्याच प्रकारे भाऊ बहीण बनवणं म्हणजे काय? या पद्धतीने भाऊ बहीण आपण बनवत नाहीये. स्मृती तशी ठेवा की मी आत्मा, तुम्ही आत्मा, आपण परमेश्वराची मुलं आहोत. सांगायचं तात्पर्य काय की आत्मिक दृष्टी ठेवणं हे आवश्यक आहे की वास्तविक आपण एक आत्मा आहोत या स्मृतीत राहणं आवश्यक आहे. काहींना तर असेही गैरसमज झाले ब्रह्माकुमारी बद्दल की हे घरदार सोडवतात. अहो तसं नाहीये. घरदार सोडवणं हे आमचे काम नाहीये. बघा असं पण तुम्ही, घरदार व्यक्ती कधी सोडतो? जेव्हा तो दुखी अशांत होतो तेव्हा तो सगळं काही सोडून पळतो. ब्रह्माकुमारी काही दुखी होऊन ब्रह्माकुमारी झालेली नाहीये. आज ब्रह्माकुमारीच्या लौकिक जीवनाकडे तुम्ही पाहिलात तर प्रत्येक ब्रह्माकुमारी आपल्या परीने एकदम संपन्न स्थितीत आपल्या घरात होती. तरीही ती ब्रह्माकुमारी बनली. कारण काय त्याचं? की आज एक समाजाला नवीन दिशा देण्यासाठी किंवा स्वतःने एक चांगल्या मार्गावर चालून इतरांनाही या मार्गावर चालवण्यासाठी आज आम्ही ब्रह्माकुमारी झालोय. घरदार सोडणं म्हणजे संन्यासी लोकांसारखं सगळं सोडून येणं हा संन्यास धर्म नाही. संन्यासी लोकांनी काय केलं? संन्यास ज्यावेळेस स्वीकारलं तेव्हा सगळ्यांशी संबंध तोडले. जंगलात जाऊन ते राहिले. जंगलात जाऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्येला कोणी भंग करत असेल तर त्या ठिकाणी त्यांना क्रोध देखील येत असायचा. म्हणजे विकारांचा त्याग त्यांच्याकडून झाला नव्हता. आज ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मध्ये राहणारी ब्रह्माकुमारी भगिनी या पद्धतीने घरदारचा त्याग करत नाहीये. समाजात राहून समाजाला सुधरवण्याचं कार्य करत आहे आणि त्याच्या स्वपरिवर्तनाने विश्व परिवर्तन करण्याचं कार्य करत आहे. की घर गृहस्थित राहून एक सुखमय संसार आपण कसं स्थापित करू शकू ते कार्य आम्ही करतोय. आज ब्रह्माकुमारी ईश्वरीय आज प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचं उद्देशच हे आहे की आपल्याला एक सुखमय जीवन जगण्यासाठी, एक सुंदर समाज निर्माण करण्यासाठी एक नैतिकता होणं आवश्यक आहे. म्हणजेच देवी देवता सारखं बनणं आवश्यक आहे. आपली गृहस्थी एक सुखमय बनवण्यासाठी, आपलं घर स्वर्ग बनवण्यासाठी काय आपल्याला करता येईल हे ज्ञान दिलं जातं. आमच्याकडे येणारे जे बंधू भगिनी आहे ते गृहस्थीतून येतात आमच्याकडे, ज्ञान ऐकतात, पुन्हा आपल्या कार्यव्यवहारात जातात, पुन्हा ते आपल्या गृहस्थीत जातात. त्यांनी गृहस्थी सोडलेली नाही, परंतु आपल्या गृहस्थीला सुखमय कसं बनवावं ते ज्ञान दिलं जात. आबूला येताना एक ग्रस्ताने मला विचारलं, हे सगळं का तुम्ही सोडलात, प्रपंच संसार आणि या मार्गाला तुम्ही का लागलात? त्यांना सांगितलं, आधीपासूनच एक तीव्र इच्छा होती की आपल्याला समाजाची सेवा करायची आहे, आणि आज मी गृहस्थी स्वीकारली असती तरीही जितक्या मोकळ्यापणे आज मला ईश्वरीय सेवा करता येत आहे तसं मला करता आलं नसतं. कोणीतरी पाऊल पुढे उचलायला हवंय. काय मला एकदा सांगत होते की तुम्ही गृहस्थी केली नाही त्यामुळे तुम्हाला गृहस्थीचं ज्ञान नाही. आम्ही म्हणतो गृहस्थीचं ज्ञान घेण्यासाठी गृहस्थीत पाऊल ठेवायची गरजच नाही. गृहस्थींचे जे वेदना आहे, दुःख आहे, त्यांचे जे अनुभव आहे गृहस्थीतले, ते ऐकून कळतंय. खड्डा किती खोल आहे हे जाणण्यासाठी खड्ड्यात पडण्याची गरज नाहीये. जो पडलाय तो आपल्याला सांगत असेल तर सावध होणं गरजेचं आहे. आज थोडासा विचार केला तर गृहस्थीत पण कोण सुखी आहे, कोण समाधानी आहे? गृहस्थी सोडा असं मी म्हणत नाहीये. गृहस्थी जी केलीये त्याला उत्तम पद्धतीने कसा पण निभवायचे ते ज्ञान ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये दिलं जातंय. पण गृहस्थी सोडा असं कधीही ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणत नाही. घर गृहस्थीत राहून कमळाच्या फुलाप्रमाणे आपण आपलं जीवन सुखमय कसं बनवू शकू त्याचे सुंदर सुंदर सिद्धांत आपल्याकडे आहे. त्याच प्रकारे काही जणांचे हेही गैरसमज आहे की ईश्वरीय विश्वविद्यालय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आपण आलो की आपल्याला सगळं काही सोडावं लागतं. कधी कधी प्रश्न निर्माण होतो की काय सोडावं लागतं, काय आपण सोडतोय? जे काय तुम्हाला आम्ही सांगतोय सोडा ते फक्त वाईटच सोडायला सांगतोय. त्याच्यात मग अन्नशुद्धी असो किंवा व्यसन असो, तुम्हाला अन्नशुद्धी पाळण्यासाठी आम्ही सांगतोय, व्यसन सोडण्यासाठी सांगतोय. घरातला आपण कचरा काढतोय म्हणजे मी काहीतरी सोडत आहे तो प्रकार नाहीये. जे नकोय ते आपण काढतोय. घरात आपण टीव्ही आणलाय किंवा नवीन फ्रीज आणलाय, आपण काहीतरी आणले त्याचा आपल्याला आनंद असतो. त्याच प्रकारे आम्हीही तेच सांगतो की वाईट जे काय आपल्यामध्ये आहे ते तुम्ही काढा, त्याला बाजूला सारा, आणि जे चांगलं ज्ञान आहे, चांगले गुण आहे त्याला धारण करा. सोडा म्हणजे घर प्रपंच सोडा हे नव्हे. वाईट गुण, आसुरी गुण, वाईट कृत्य हे आज आपल्यामध्ये तयार झाले वातावरणामुळे म्हणा, आपल्या संस्कारांमुळे म्हणा, किंवा अनेक अनुभवांमुळे म्हणा, हे जे काही निर्माण झालेलं आहे हे वाईटपणाला आपल्याला थोडस बाजूला काढायचंय आणि चांगल्याला आपल्याला धारण करायचंय. अन्नशुद्धीचा विषय आहे तर अन्नशुद्धी तर हे आवश्यकच आहे. थोडक्यात तुम्ही विचार करा की ज्यावेळेस आपण जेजुरीला जातो तर जेजुरीच्या देवाला काय लागतं? गोड नैवेद्य, बरोबर आहे की नाही? बाकीचं जे मांसाहार आहे हे कोणासाठी? आपण काय म्हणतो? बाहेरच्या देत्यांसाठी. देवाला काय लागतंय? तर गोड. आणि देत्यांना लागतंय ते काय लागतंय? मांसाहार. मग आपल्याला देव बनायचंय की दैत्य बनायचंय? पशु प्राणींना मारून आपलं पोट भरणं ही तर हिंसाच नव्हे का? असं पण हिंसाच करतोय की स्वतःच पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या पोटाला मारतोय आपण. हे तर वाईट कृत्य आहे. तर हे तर भारतीय संस्कृतीत अमान्य आहे, स्वीकार करणार नाही. थोडक्यात विचार करा की कुठल्याही धर्मात नैवेद्याचा हा प्रकार आहे तर तिथे गोडधोडच असणार. एवढंच नव्हे, घरात सण आहे तर सणाच्या दिवशी आपण काय करतो? मांसाहार करत नाही. एवढंच नव्हे तर कांदा लसणाची आपण भजी देखील करत नाही, कारण की देवाला चालत नाही. देवाला ज्या अर्थी ते आवडत नाही, मग आपण त्यांची मुलं आहोत तर आपण पण ते स्वीकारणं योग्य नाही. अन्न शुद्धी आवश्यक आहे. जसं आपण मंदिरात जातो तर आपण काय करतो? ताटाचं नैवेद्य आहे तर ते शुद्ध आणि पवित्र आहे, त्याच्यात काही वाईट नसतं. त्याचप्रमाणे आपलंही शरीर म्हणजे मंदिर प्रमाणे आहे आणि याच्यात वास करणारा आत्मा म्हणजे देवता आहे.